प्रश्न क्रमांक 26. हिंदू धर्मामध्ये फक्त ब्राह्मणाला मांसवर्ज्य का? मांसाने बुद्धीला अडथळा येतो असे म्हणावे तर मांसभक्षक युरोपियन जगज्जेते आहेत. वेदाचे याबाबत काय सांगणे आहे? व्यवहारात कसे वागावे?
मांसाशनाने बुद्धीच्या वाढीला अडथळा येण्याचे कारण नाही. बुद्धीच्या गुणामध्ये अंतर पडण्याची शक्यता आहे. आपल्याकडे राजस, तामस, सात्विक असे गुणवर्णन केले आहे. या गुणातही पुन्हा शुद्ध आणि मिश्र असे भेद आहेत. तेव्हा सात्विकतेची वृद्धी व्हावी असं वाटत असेल तर मांसाशन वर्ज्य मानलं पाहिजे. नुसतीच बुद्धिमत्ता असली तर त्यातून मानवजातीचा भयानक विध्वंस करू शकणारी भीषण शस्त्रास्त्रे निर्माण होतात. पाश्चात्यांची जी बुद्धी दिसते ती सात्विक असल्याचे दिसत नाही, ती राजस तामस आहे. गीतेच्या 16व्या अध्यायात वर्णन केलेले असुरी संपत्तीचे गुण त्यांच्या वर्तनात उत्कटतेने दिसतात. तेव्हा महाभयानक शस्त्रास्त्रे निर्माण होऊ नयेत असे वाटत असेल तर मांसाशन करू नये असा प्रचार करणं उपयुक्त ठरेल. मांसाशनानं बुद्धी तीक्ष्ण होते असेही मानू नये. केवळ मांसाशनानेच बुद्धी राजस्तामस होते असेही मानण्याचं कारण नाही. अधिक मसाला घातलेले चमचमीत पदार्थ, तिखट द्रव्यांचा अतिरेक, तळलेले अन्न, पक्वान्नाचा नित्य उपयोग, कांदा, लसूण, गाजर, वांगे याच्यासारख्या भाज्या यांच्या सेवनानेही बुद्धीला राजस तामसपणा येऊ शकतो. बुद्धी सात्विक असावी, इंद्रिये नियंत्रणात राहावीत हे एकदा आदर्श म्हणून मान्य केलं की त्या दृष्टीने आहार नियंत्रण आवश्यक ठरतं. अन्नातूनच माणसाच्या सगळ्या शरीरभावाची वृद्धी होत असते असं आपलं शास्त्र सांगतं. अन्नाच्या स्थूल भागातून शरीराचे आणि सूक्ष्म अंशातून मनबुद्धीचे पोषण व्हायचं असतं. म्हणून आपल्याकडे आहारासंबंधीचे काही कडक नियम प्रचारात आहेत, पाहिजे तर होते म्हणा. विविधतेने भरलेल्या अतिविशाल अशा प्राचीन देशात सगळे प्रकार आहेत. काश्मीरी ब्राह्मण, कान्यकुब्ज ब्राह्मण मांस खातात. बंगाली ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण मासे खातात. महाराष्ट्रीय, कर्नाटकी, तामिळी, तेलंगी हे ब्राह्मण मांसाहार वर्ज्य मानतात. जैन पंथाचे लोकही मांस खात नाहीत. अहिंसेचा उद्घोष करणाऱ्या बुद्धाचे अनुयायी मात्र मांसाहारी आहेत. आपल्या वारकरी संप्रदायातील सर्व जाती जमातीचे लोक मांसाहार वर्ज्य मानणारे आहेत. ब्राह्मणानं सात्विक असावं अशी अपेक्षा असल्यानं त्याला मांसाशन वर्ज्य ठरवण्यात आलं. ब्राह्मणाच्या आदर्शामुळे मग इतरही अनेक जाती जमातींनी मांसाहार वर्ज्य केला. हे चांगलं झालं आणि ते तसेच राखले पाहिजे असं माझं मत आहे. रोगसंसर्गाला मांसाहारी मनुष्य जितक्या लवकर बळी पडतो तितक्या लवकर शाकाहारी माणसाला संसर्ग बाधत नाही. आपल्याकडे सार्वजनिक स्वच्छता पाश्चात्यांच्या मानाने अगदी दुर्लक्षित आहे. तरी तुलनेनं रोगप्रसाराचे प्रमाण थोडं आहे. त्याची महत्त्वाची कारणे दोन आहेत, एक प्रखर असा सूर्यप्रकाश आणि दुसरे शाकाहार. आपल्या देशात ज्यांना आपण मांसाहारी समजतो त्यांच्याकडेही मांस खाणे बहुधा नैमित्तिक असतं. म्हणून अनारोग्यकर वातावरणातही आपण बरेचसे निरोगी राहिलेलो आहोत हे श्रेय शाकाहाराचं आहे. खऱ्या अर्थाने ज्यांना मांसाहारी म्हणता येईल असा वर्ग आपल्या देशात नाही. आपण ज्यांना मांसाहारी मानतो असे बहुतेक समाज मांस खाल्ले तरी चालते अशा प्रकारचे आहेत. बहुतेकांचा आहार प्रामुख्याने शाकाहारच आहे. खरं म्हणजे मांसाहार हा मनुष्याला अनैसर्गिक असा आहार आहे. मनुष्याच्या दातांची रचना लक्षात घेतली म्हणजे हे समजू शकेल. जे निसर्गतः मांसाहारी आहेत ते जीभ बाहेर काढून पाणी पितात. कुत्रा, मांजर, वाघ, सिंह हे मांसाहारी प्राणी असे आहेत. उलट गाय, म्हैस, गाढव, घोडा हे शाकाहारी प्राणी आहेत. ते पाण्याला ओठ लावून पाणी पितात. मनुष्य हा पाण्याला ओठ लावून पाणी पिणारा आहे. तेव्हा शाकाहार हाच त्याचा नैसर्गिक आहार आहे हे लक्षात घेणं बरं. मांसाहार हा शक्ती वाढविणारा सगळ्यात चांगला आहार आहे असं मानलं जातं ते अर्धसत्य आहे. सगळ्यात सशक्त असलेला प्राणी हा शुद्ध शाकाहारी आहे हे उदाहरण स्वामी रामतीर्थांनी आपल्या परदेशातील व्याख्यानात आवर्जून उल्लेखिले होते. मांसाहारी माणसापेक्षा तुलनेनं शाकाहारी मनुष्य अधिक शोषिक, काटक आणि चिवट असतो. त्याची व्याधी प्रतिकारक क्षमताही तुलनेनं चांगली असते. तेव्हा मांसाहार हा आवश्यक आहे आणि ते प्रगतीचं लक्षण आहे असं मानण्याचं तरी काही कारण नाही. युरोपियन माणसं जगज्जेती झाली आहे खरं, पण त्याचे जगज्जेतृत्व लवकरच संपुष्टात आले हेही लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय संस्कृती ही एकेकाळी सगळ्या जगात पसरलेली होती याचे पुरावे सर्व जगभर सापडतात. पण हा प्रचार एका हातात तलवार आणि एका हातात वेद घेऊन झालेला नव्हता आणि त्याचा प्रभाव दीर्घकाळ टिकलेला होता हेही लक्षात घेण्यासारखं आहे. मांसाहाराकडून शाकाहाराकडे येणं हेच खरं म्हणजे प्रगतीचं लक्षण मानलं पाहिजे. अगतिकता आली म्हणजे काय करावं हा प्रश्न निराळा, पण आरोग्यासाठी, शरीराच्या स्थैर्यासाठी शाकाहार हा मांसाहारापेक्षा श्रेष्ठ आहे. सुदैवानं हे आता पाश्चात्यांनाही उमगू लागलंय, म्हणून त्यांच्याकडे मांसाहाराविरुद्ध प्रचार करणाऱ्या शाकाहारी व्यक्तींची मंडळं निर्माण झाली आहेत. त्यांनी आपल्या संघटना बांधल्या आहेत. ही मंडळी शाकाहाराचे श्रेष्ठत्व शास्त्रीयदृष्ट्या प्रतिपादन करणारे वाङ्मय अनेक प्रकारच्या माध्यमातून प्रसारित करीत असतात. व्यवहारात वागताना मांसाहार करणाऱ्यांनी शाकाहार करणाऱ्याला निदान कडवा काय खातोस असं म्हणून तुच्छ तरी लेखू नये. केवळ शाकाहारी आहे म्हणून कुणी सद्गुणी ठरत नाही, तसंच कुणी मांसाहारी आहे म्हणून तो आधुनिक प्रगत आहे असंही समजू नये. मांसाहारी व्यक्तीला शाकाहाराची किळस येत नाही किंवा शाकाहारी पदार्थांच्या वासाने मळमळतही नाही, पण शाकाहारी व्यक्तीला मात्र मांसाची किळस येते आणि त्या वासाने मळमळतेही. म्हणून मांसाहारी व्यक्तीने शाकाहारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर अधिक सौजन्याने वागावं, त्याला उबग येईल अशी कृती करू नये. शाकाहारी व्यक्तीनेही मांसाहारी व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर अहंकारानं वागू नये, आपल्या श्रेष्ठतेचा तोरा मिरवू नये.